chinimandi.com podcast.
पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशन दोन गटात विभागले. पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशन दोन गटात विभागले गेले आहे, ज्यामध्ये एक गट युनियनचे सध्याचे अध्यक्ष नौमान अहमद यांच्या अध्यक्षतेमध्ये काम करत आहेत आणि दुसरा स्वतः प्रगतीशील समूह घोषित करत आहे. PSMS प्रगतीशील समूहाचे प्रवक्ता म्हणाले, पाकिस्तान तहरीक एक इन्साफ नेता जहांगीर खान तारेन यांचा प्रभाव आणि वर्चस्व साखर उद्योगासाठी हानिकारक आहे. ते म्हणाले, ते व्यापारामध्ये राजकारणाच्या विरोधात आहेत आणि ते कोणत्याही राजकीय समूहाचा भाग बनवण्यास इच्छुक नाहीत. PSMA प्रवक्ता म्हणाले, काही दिवसांच्या आत आपल्या भविष्यातील रणनीतीची घोषणा ते करतील. यापूर्वी 14 जूनला पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनने उद्योग आणि उत्पादन मंत्रालयाला एक पत्र लिहिले होते आणि ते त्यांच्याकडून साखरेला प्रति किलोग्राम 70 रुपयांमध्ये खरेदी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली होती. पत्रात म्हटले आहे की साखर कारखाने 60,000 टन साखर 70 रुपये प्रति किलोग्राम वर देतील. पत्रामध्ये युटिलिटी स्टोअर्स आणि मंत्रालयाकडून मागणी करण्यात आली होती की 63 रुपये प्रति किलोग्राम दराने पुरवठा करावा. PSMA यांनी दावा केला होता की मंत्रालय आणि युटिलिटी स्टोअर्सच्या मागणीला कोणताही कायदेशीर आधार नाही आणि यासाठी ते त्यांचे पालन करण्यासाठी बांधील सुद्धा नाहीत.